और इसी ट्रेंडिंग ट्रॅक के साथ शो के तीसरे घंटे में ज्या घंट्यामध्ये आपण तुमचे ओपिनियन ऐकतो ना त्याच्यात आपण एंट्री केली आहे. आणि मी तुम्हाला एक प्रश्न सुद्धा विचारला होता ना. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है MH935 में. और मैंने आपसे पूछा था कि आजकल शादियों का सीजन तो चल ही रहा है पण या सगळ्या याच्यामध्ये चोऱ्या खूप जास्त होतात. आहेराचे कपडे चोरीला जातात किंवा दागिने चोरीला जातात, बऱ्याचशा लोकांचे मोबाईल फोन्स चोरीला जातात आणि बरेचसे किस्से चोरीचे होत असतात. तुमच्या बाबतीत असं काही झालंय का? अशावरती एक कॉल मला इकडे आला होता, त्याचबद्दल सांगणारा एक कॉल इकडे मला आला होता.
हॅलो, मी रत्नदी बोलतोय.
बोला रत्नदी.
हो, ताईच्या लग्नामध्ये झालते बघा पैशांची चोरी. म्हणजे
काय झालं होतं नेमकं?
मीराच्या लग्नामध्ये.
मीराच्या लग्नात?
हा, मीराच्या लग्न जे लिफाफे जे देतात ना लग्नामध्ये, माझ्याकडे ती कॅरी बॅग होती पैशाची. पैसे जमा केले, गोळा केले, सगळ्याचे सप्रेम भेट घेतले, खाली ठेवले बाजूला. बाजूला ठेवून पायात जोडवेले होत होतो ताईच्या.
अच्छा,
जोडवेले होते. मग ते पिन्नी पैशांची बाजूला ठेवली, तेवढ्यातच पिन्नी ती गायब झाली पैसे.
अरे बापरे, म्हणजे एका काही दोन मिनिटातच लगेच झाले.
दोन मिनिटातच गायब झाली. दोन तीन मुलं होते जवळ माझ्या, समजा.
अच्छा, म्हणजे अनोळखीच होते का ते?
अनोळखी होते, स्वस्त चेहरा नाही दिसले.
पाळत ठेवूनच असतील ते लोक.
हो बरोबर. माझ्याकडे कॅरी बॅग पैसे जमा पाहिले होते त्यांनी.
कॅरी बॅग
खाली ठेवली, जेवढी जमा झाली तेवढी गेली, समजा लग्नामध्ये.
आता ते तर आपण काही लिफाफे बघितले नव्हते किती होते. मग काय रिपोर्ट वगैरे केली का? नाही केली का? दिलं सोडून?
नाही केली. काय नाही केली, सोडून दिलं.
काय करता पण येत नाही, कोण होते, कसे गेले काय सांगता येत नाही.
लगेच कॅमेऱ्यामध्ये पाहिलो आपण, पण दिसले नाही चेहरा ओळखून.
अशा प्रकारच्या चोऱ्या खूप जास्त होतात. आजकाल लग्नाचा सीझन सुरू आहे, सो तुमच्याकडे सुद्धा काही लग्न कार्य असेल. आपण एन्जॉय करत असतो, कामं खूप असतात मागे, मान्य आहे, पण तरी सुद्धा लक्ष ठेवायचं असतं. तुमच्यासोबत असा काही लग्न कार्यामध्ये चोरीचा किस्सा झालाय का सांगा. डायल करा 9607007935. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.